हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:32 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर 1 मध्ये माणुसकी बद्दल बोलणं सुरू आहे. घरातून बाहेर निघाल्या किंवा ऑफिसमधून, कॉलेजमधून, कुठूनही एखाद्या ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणपर्यंत पोहोचण्यासाठी आपण रस्त्यावर उतरतो, व्हेकल असेल तर त्या व्हेकलनं आपल्या घरापर्यंत जातो, पब्लिक ट्रान्सपोर्टचा कधी कधी उपयोग करतो. या सगळ्या गोष्टी करत असताना आधे मध्ये असं काहीतरी घडतं की वाटतं बाबा रे माणुसकी शिल्लकच राहिली नाहीये का. आता थोड्या वेळापूर्वी माझं अंतराशी बोलणं झालं. अंतरा सांगत होती ती तुझ्या मुलाला घेऊन चालली होती, रस्ता क्रॉस करायचा होता आणि तुरळक गाड्यांची गर्दी होती, पण इकडून जवळून जाणाऱ्या गाड्या ज्या होत्या त्या जास्त होत्या आणि एखादा गाडीवाला जरा स्पीड त्यांनी कमी केला तर चालण्यासारखं होतं, काय एवढीही मोठी गोष्ट नव्हती. पण कोणीच स्पीड कमी करायला तयार नाही. बरं, लहान पोरांना घेऊन जाणं म्हणजे खूप मोठं दिव्य असतं. ह्या दिव्यातून शेवटी तिने एका गाडीवाल्याला थांबवलं, थांब रे बाबा. त्यानं थांबवल्यानंतर मग त्याला तिला विचारायला जाता आलं. गोष्ट तशी छोटीशी, पण आपण इनपुट्स आपले द्यायला तयारच नाही होत सध्या. प्रत्येक जण स्वतःच्या विश्वामध्ये इतका गुरफटून गेलेला आहे, इतका अडकलेला आहे की कुठेतरी आहे ना आपल्यापासून माणुसकी अशी दूर जात चालली आहे का बाबा, असा विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. काय वाटतं नाशिक तुम्हाला, खरंच आपल्यापासून माणुसकी दूर जात चाललेली आहे? डेफिनेटली नॉट. अशी बरीच मंडळी आहे जी माणुसकीचं उदाहरण, जागृत उदाहरण जगासमोर ठेवतात, जे खऱ्या अर्थानं मदतीला तत्पर असतात, जे खऱ्या अर्थानं दुसऱ्याचा त्रास समजून घेतात. पण काही लोकांमुळे असं म्हणावं लागतं. काही अनुभव आलेत असे, माणुसकी संपली आहे बाबा असं काहीतरी वाक्य तोंडावर येऊन गेलं अचानक? 6601935 नंबर शेअर करताय तुम्ही. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो, दिल चीज तुझे दे दी फ्रॉम एअर लेफ्टी. येत आहे गाणं थोड्याच वेळात.